कोका कोला तू, शोला शोला तू, कोका कोला थंडा असतो, मग शोला शोला कसं काय असेल ती व्यक्ती?
रेड एफएम एमएच 935
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ आपकी बातें चल रही है एमएच 935 में. उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे रेड एफएम ला नांदेड मध्ये लॉन्च होऊन, आणि उद्या आपली भेट सुद्धा होणार आहे नांदेड स्क्वेअर मॉल मध्ये संध्याकाळी 4 वाजता. भरपूर केक खायचे आहेत, कट करायचे आहेत आणि खूप मज्जा येणार आहे. मी आणि अभिनीत तुमच्याशी भेटणार आहे उद्या. पण त्याआधी या गेल्या एक वर्षातल्या तुमच्या काय काय आठवणी आहेत रेड एफएम बद्दल, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते विचारलं होतं मी तुम्हाला.
कसं आहे की नाही का, मी एक वर्षभरापासून एक ऐकत आलो, रेड एफ एम खूप आवडते हे मी ऑलरेडी पण सांगत आलो आहे, आणि ते खूप मी खूप ऐकतो आणि मला ते खूप इतर चॅनलपेक्षा तरी रेड एफ एमची नाही का गाणे वगैरे हे खूप मस्त वाटतात. म्हणजे ज्यावेळेस आपण अपसेट वगैरे होतो त्यावेळेस जर ऐकलं तर एकदम फ्रेश होऊन जातो. त्यामुळे मी ऑफिसमधून वगैरे आले की माझं पहिले नाही का फेवरेट चॅनल लावतो रेड एफ एम.
वाव यार, इतना प्यार, एक साल में बहुत ज्यादा प्यार मिला रेड एफ एम को नांदेड की ओर से, आणि अजूनही बरीच वर्ष असंच प्रेम मिळत राहो अशी अपेक्षा आहे. पण गेल्या एका वर्षामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी छान वाटल्या रेड एफ एमच्या बाबतीतल्या सांगा पटकन. कॉल करा 9607007935 आणि तुमचं आणि रेड एफ एमचं नातं कसं आहे ते सांगा. जल्दी से मेरा नंबर डायल कर लीजिए, अगर नहीं लिखा हो तो फिर से एक बार सुन लो, 9607007935 माझा नंबर आहे. मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या, उद्या आपली भेट होणार आहे संध्याकाळी 4 वाजता नांदेड स्क्वेअर मॉलमध्ये. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर महक के साथ आपकी बातें चल रही है. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.